आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले। युद्धस्थितीत पाकिस्तान जाणून बुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप। भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होत असल्याचा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या। आणि प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन। पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की मुरीद चक्काला रहीम यार खान या ठिकाणची लष्करी केंद्र नियंत्रण केंद्र रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्ध्वस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर परिषदेत देण्यात आली। परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही वार्ताहर परिषद घेतली। पाकिस्ताननं आज पहाटे 1:30 सुमाराला पुन्हा एकदा भूज पठाणकोट भटिंडा उधमपूर श्रीनगर आणि अवंतीपूर भागातली आरोग्य केंद्र शाळा हवाई आणि लष्करी तळ तसंच नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला। भारतीय लष्करानं हे हल्ले यशस्वीपणे परतवल्याची माहिती कर्नल कुरेशी यांनी दिली। तसंच भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून हे केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगून त्यांनी तिथली आजची छायाचित्र दाखवली। पाकिस्तान सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असल्याचं कुरेशी यांनी यावेळी सांगितलं। पाकिस्तानकडून होत असलेल्या या कारवाईला भारतीय हवाई दलानं तातडीनं प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तांत्रिक तळ लक्ष्य साधत ते उद्ध्वस्त केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली। भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई तळाचे तळ तसंच X-400 ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार सुरू आहे। या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांच्यासह 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यावेळी दिली। पाकिस्तान सातत्यानं चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचंही मिसरी यांनी नमूद केलं। पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे। समाज माध्यमांवर बनावट प्रतिमा चित्रफिती प्रसारित करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे। याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे त्याच पद्धतीनं डिजिटल व्यासपीठावर बनावट बातम्या पसरवत आहे। भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे नैराश्यानं ग्रासलेला पाकिस्तान खोट्या बातम्यांचा प्रसार करत जनतेची माध्यमांची दिशाभूल करत आहे। भारतीय सैनिकांना पकडल्याचं किंवा भारतीय संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा खोटा प्रसार पाकिस्तानी समाज माध्यम आणि वाहिन्यांवर केला जात आहे। तसंच भारतीय प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचं झालेलं नुकसानही लपवण्याचा प्रयत्न होत आहे। भारतीय महिला वायुदल अधिकाऱ्याला पकडल्याचा एक व्हिडिओ पाकिस्तानी समाज माध्यमांवर पसरवला जात आहे। हिमालयीन क्षेत्रात 3 भारतीय फायटर विमानं पाडल्याचा बनाव 2016 एक छायाचित्र दाखवून केला जात आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका फायटर जेटमधून भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याचं खोटं वृत्त पसरवलं जात आहे। तसंच भारताच्या ननकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचंही सांगितलं जात आहे। तसंच पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यामुळे भारताचा 70% वीज पुरवठा बंद पडल्याचा बनावही केला जात आहे।
अशा प्रकारचा कोणताही मजकूर आढळला तर तात्काळ पत्र सूचना कार्यालयाला याची माहिती द्यावी। 8799711259 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in या मेलवर असा मजकूर पाठवावा असं आवाहन करण्यात आलंय। आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। त्यानुसार दुपारी 3 प्रादेशिक बातमीपत्र 3:20 संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र 5:20 तर रात्री 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र 8:20 प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी 7:15 ऐवजी रात्री 8:30 प्रसारित होईल. पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम राहतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शाश्वत विकास उद्दिष्ट 2030 अनुसरून भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होताना दिसतेय. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियानं जारी केलेल्या अहवालानुसार देशात दर 1 लाख बालकांच्या जन्मामागे माता मृत्यू दर 130 इतका होता, तो आता कमी होऊन 93 आलाय. बालमृत्यू दर देखील 2014 प्रति 1,000 जन्मांमागे 39 होता, तो 2021 कमी होऊन 27 आलाय. 2014 नवजात शिशू मृत्यू दर प्रति 1,000 26 इतका होता, तो 2021 19 आलाय. 5 वर्षाखालच्या बालकांचा मृत्यू दर 1,000 जन्मांमागे 45 होता, तो 31 आलाय. नवजात बालकांमधलं लिंग गुणोत्तरही 2014 899 होतं, त्यामध्ये आता सुधारणा झाली आणि 2021 ते 913 आल्याचं या अहवालात म्हटलंय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28 बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं होतीये. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित असतील. जलविद्युत आणि जलसिंचन क्षेत्रातल्या प्रकल्पांवर बैठकीत चर्चा होईल. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत. ही योजना जगातली सर्वात मोठी जल पुनर्भरण योजना असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं. महाराष्ट्रातली 2,34,706 जमीन तर मध्य प्रदेशातली 1,23,082 जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पात कोणत्याही गावाचं विस्थापन होणार नाही, असं यादव यांनी सांगितलं. ही योजना केंद्र सरकारच्या जलसिंचन योजनांमध्ये समाविष्ट करावी अशी विनंती आपण केंद्र सरकारला करणार असल्याचं ते म्हणाले. ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 61 होते. पानिपत, बेल बॉटम, उरी, दंगल, पीके यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी तर पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज यासारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं. विक्रम गायकवाड यांना 7 राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 66 पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात 24 सुवर्ण, 21 रजत आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. कर्नाटक 38 तर राजस्थान 21 पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. शांघायमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतानं आज 3 पदकं जिंकली. भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्य पदक जिंकलं. देशाच्या वायव्य मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. येत्या 2 महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्यानं 2-4 सेल्सिअस वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले. युद्धस्थितीत पाकिस्तान जाणूनबुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप. भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होत असल्याचा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या. आणि प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3:20 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.